வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சபசந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சந்த். देवाचिया द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञान देव म्हणे व्यासाचिया खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाध भेणे तेथे ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. आपण जो हरिपाठ पाहतो आहोत तो हरिपाठाचा देखील एक जे जे विषय हरिपाठामध्ये आलेले आहेत ते विषय एकत्रित करून हरिपाठ पाहणं अशा पद्धतीने आपण हरिपाठ पाहतो आहोत. ज्याला हरिपाठ पाहत असताना एक प्रकारे क्रॉस सेक्शन तुम्ही म्हणा हरिपाठामध्ये नाम घेण्याची पद्धत कशी सांगितलेली आहे हे आपण सुरुवातीला बघायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये वाचेनी वैखरीनी हरी हरी म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज एक पद्धत किंवा प्रक्रिया म्हणून सांगतात ते काय आहे हे आपण पाहतो आहोत. हरी आणि आत्मा जीव आणि शिव एकरूप आहेत अशी भावना धरून नामस्मरण करा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सार आणि असार याच्यासंबंधी अंतःकरणामध्ये निश्चय करत हरी हरी म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ही जी नामाची पद्धत आहे ती नामाची पद्धत काय आहे हे आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. असं असल्यामुळं आपण एका पाठोपाठ एक असे अभंग न घेता नामाची पद्धत प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली एकदम पाहणार आहोत. नामाच्या आधाराने अव्यक्त निराकाराची प्राप्ती होते. भावासहित हरी हरी म्हणायला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. अद्वैत भावानी नाम घ्यायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे वैखरीनी म्हटलं तरी देखील पुरे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते काय आहे हे पाहतो आहोत. आतापर्यंत हा जो पहिला अभंग आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, संसारात रहा आणि जिभेला मात्र सराव ठेवा, वेग निर्माण होऊन देत आवेगानी हरी हरी म्हणा. असं सगळे वेद आणि शास्त्र बाह्या उभारून सांगतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्यावरचं निरूपण पाहिलं. आपल्याला वैखरीने जरी नाम घ्यायचं असलं तरी श्रद्धापूर्वक नाम घ्यायचं आहे. सर्वसामान्यपणाने भोळे भाबडे भाविक अशी मंडळी सोडून द्या. शिकलेल्या सुशिक्षित अशा माणसांना साधनेला सुरुवात करण्याची इच्छा तर असते, आवड तर असते, पण तर्काचं जाळं काही केल्या तोडता येत नाही ही त्याची अडचण असते. बुद्धी खूप काम करत असते, तर्क खूप काम करत असतो. कशावरून? खरं असेल की खोटं असेल, सर्वांच्या अनुभवाला असं येईल का, असे अनेक प्रश्न साधनेला सुरुवात करण्याच्या आधीच सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य याचा अर्थ सुशिक्षित असा मी घेतो, हे प्रश्न आडवे येतात. त्यामुळे हरी हरी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणायला जरी सांगत असले आणि वैखरीनी म्हणायला सांगत असले तरी ज्ञानेश्वर महाराजांना कुठेतरी हे तर्काचं जाळं तोडून, तर्काचा अडथळा बाजूला सारून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणणं अपेक्षित आहे. जे भोळ्या भाबड्या लोकांच्या बाबत नाहीये त्यांना कोणतीही अडचण नाहीये हरी हरी असं म्हणण्यामागं, पण खरी अडचण आपल्यासारख्या मंडळींना आहे. मी असं वाचलेलं होतं की जेव्हा बर्ट्रँड रसेल प्रथम आफ्रिका खंडामध्ये गेले आणि तिथं आदिवासींना नृत्य करताना त्यांनी पाहिलं, मोठा उत्तम समारंभ चाललेला होता, रसेल पाहुणे होते आणि त्यांच्या समोर आदिवासी मंडळी नृत्य करत होती. त्यांची जी काही वाद्य असतील ती वाद्य वाजवली जात होती आणि नृत्य चाललेलं होतं आणि सगळे अतिशय आनंदात होते. एक प्रकारे हा मागासलेला देश आहे म्हणून रसेल पाहायला आलेले होते. या लोकांना बुद्धी, आधुनिक जग, आधुनिक भरभराट, विचाराच्या अंगाने संपन्नता याची काही माहिती नाहीये ही माहिती घेऊन रसेल तिथं गेलेले होते की यांना शहाणं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करावा असंही रसेलच्या मनामध्ये होतं. पण ते नृत्य पाहत असताना ते इतके भारावून गेले, त्यांना ते नृत्य करणाऱ्या कोणाच्याही मनामध्ये कोणतीही शंका दिसत नव्हती. त्यांच्या परीने देवदेवतांच्या संदर्भात असलेलं नृत्य करत असताना ते पूर्ण श्रद्धेने नाचताहेत, आनंदाने नाचताहेत हे रसेलना दिसत होतं. त्यांचा तो भोळा भाबडा भाव पाहून आणि त्या भावाने त्यांना मिळणारा आनंद पाहून रसेलच्या मनामध्ये असं आलं, रसेलने लिहून ठेवलेलं आहे की हा जर आनंद मिळेल तर तर्क, सगळा तर्क मी बाजूला सारायला तयार आहे. त्या तर्कानी मला मिळतंय काय, सगळा तर्क बाजूला जाळून टाकायला तयार आहे, पण हा आनंद मला मिळायला पाहिजे. पण रसेलनी पुढे लिहून ठेवले की हे मला अवघड आहे, हा तर्क बाजूला सारणं मला अवघड आहे, म्हणून तो आनंद मिळवणं देखील मला अवघड होऊन बसलेला आहे. तर्काचं जाळं तोडून टाकणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं म्हणतात तेव्हा नुसतं हरिहरी म्हणून काय होणार आहे, पैसा पैसा म्हणून पैसा मिळणार आहे का, कितीतरी तर्क आपण देखील सामान्यतः वर्तमानपत्रात देखील वाचतो, कितीतरी लोक आपला बुद्धिभेद करताना देखील आपण पाहतो, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, श्रद्धेने म्हणा, श्रद्धेने म्हणायला लागेल। दोन प्रकारचे नेत्र आहेत, एक बुद्धीचा नेत्र आहे, एक श्रद्धेचा नेत्र आहे, आणि दोन्ही नेत्रांनी पाहता येतं ही गंमत आहे। श्रद्धेला नेत्र नाहीच आहे हा असं म्हणणारे देखील बुद्धिवादी आहेत, श्रद्धा नावाचं नेत्र अस्तित्वातच नाही असं म्हणणारे देखील आहेत। आणि बुद्धी हा नेत्रच नाहीये असं म्हणणारे देखील आहेत। त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या व्यंगचित्राच्या पुस्तकामध्ये एक व्यंगचित्र असं मी पाहिलं की बाहेर तो कोकिळ पक्षाचा आवाज, कुहू कुहू असा आवाज येतो आहे, आणि त्या प्रोफेसरांची बायको त्यांच्या घरात त्यांच्या खोलीमध्ये येऊन अभ्यासिकेमध्ये येऊन अतिशय आनंदाने असे हात पसरून म्हणते आहे की वा वसंत ऋतू आला। तर ते लिहिता लिहिता त्या बायकोला सांगतायत की त्याला म्हणाव की आज मला वेळ नाहीये, उद्याची अपॉइंटमेंट दे, आज मला वेळ नाहीये। वसंत ऋतू आला आणि कोकिळ ओरडते आहे आणि झाडाला पालवी फुटते आहे आणि सगळीकडे आनंद पसरलेला आहे, हे बुद्धीला समजत नाही। बुद्धीची ती अडचण आहे, बुद्धीला लक्षात येत नाही की म्हणजे घडतंय काय नक्की। बुद्धी असं म्हणते की ठीक आहे, क्रम आहे, थंडीत शुष्क झालेली पानं गळायला तर पाहिजे होती आणि गळायला झालेली पानं गळल्यानंतर झाड तर जिवंत राहायला पाहिजे म्हणून नवी पालवी आली, याच्यात विशेष काय। ज्याला उत्तम बुद्धी आहे त्याला पौर्णिमेचं सौंदर्य कळत नाही। ज्याला उत्तम बुद्धी आहे अशा माणसाला, प्रत्येकाला नाही पण त्याला समुद्राची भरती ओहोटी काही परिणाम करू शकत नाही, म्हणून ती देखील भाव देखील हे एक दृष्टी आहे। आणि बुद्धीचे जे अभिमानी असतात, अभिमानी बुद्धिमान नव्हे, बुद्धीची जाणीव असणारे, मी बुद्धिमान आहे आणि बुद्धीमुळे मी श्रेष्ठ आहे असा म्हणणारा, या भावाला नेहमी मुक्ताना दिसतो। तो असं म्हणतो की माझ्या ठिकाणी भाव नाहीये, तो म्हणायला सुरुवात करतो आणि म्हणण्यामुळं त्याच्या ठिकाणी भाव कधी निर्माण जवळपास होत नाही। म्हणून तर्काचं जाळं तोडून हरी हरी असं म्हणायला हवं। त्यामुळे प्रथम श्रद्धेनीच म्हणायला लागेल, हरी मुखे म्हणा ही गोष्ट प्रथम श्रद्धेनी म्हणायला लागेल। श्रद्धेनी म्हणणं हा देखील प्रयत्न आहे, विश्वास ठेवणं हा देखील प्रयत्न आहे सुरुवातीला। जसं लहान मूल आहे आणि आईचा हात चुकून इकडे तिकडे बाजारात गेलं आणि त्याला जर मागितलं तुझ्या गळ्यातली ती कंठी काढून दे, तर सरळ काढूनही देतं। कशा करता ते अशी गोष्ट करतं, हातातली अंगठी लहान मुलांना नेहमी फसवताना आपण पेपरमधून बातम्या पाहतो। याचं कारण पैसा, ते जे लॉकेट आहे ते लॉकेट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हे त्याला माहीतच नसतं। मग नंतर समाज त्याच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण करतो की ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि तोही प्रयत्नांनी आपल्या हातात जी अंगठी आहे ती अंगठी एक विशेष गोष्ट आहे, ही देखील श्रद्धा आहे, तुम्ही लक्षात घ्या। आणि आई वडील सगळे घरातली मोठी मंडळी त्याला सांगून पाठवतात की लक्षात ठेव हातात अंगठी आहे, कोणाला काढून देऊ नकोच, सतत पहा. आणि मग हळूहळू तो प्रयत्नानी प्रयत्नानी, त्याला कोणतीही गोष्ट माहीत नसते की याला काय किंमत आहे आणि याची काय याचं काय महत्व आहे, पण तो ते शिकतो. ती अंगठी सांभाळायला शिकतो, पैसे सांभाळायला शिकतो. जे बाहेर आहे तेच परमार्थात आहे. हरी हरी असं म्हणण्यामुळं तुझं कल्याण आहे याच्यावर प्रथम श्रद्धा ठेवायला लागते. कल्याण नंतर समजणार आहे. त्यामुळं श्रद्धेनी हरी हरी असं म्हणण्याचा प्रयत्न करायला लागतो. आणि मग हरीच्या सगुण रूपाविषयी प्रेम, मग सगुणाच्या आधाराने निर्गुण अशा परमात्म्याविषयी प्रेम, पुढं पुढं हरी हरी असं म्हणणारा आपल्या स्वतःला पूर्णपणाने विसरून जाणं, एक हरीच आहे असा भाव निर्माण होणं, या भावाचा त्याच्या प्रज्ञेवर प्रकाश पडणं, बुद्धीमध्ये देखील ते ठसणं, आणि मग पुण्याची गणना कोण करी, पाप पुण्य या भूमिकेला देखील ओलांडून जाणं. जेव्हा मी हरी हरी असं म्हणतो आहे तेव्हा पाप मला स्पर्श करणं शक्य नाही, पुण्याच्या देखील मी पलीकडचा आहे, कारण पापाच्या सापेक्ष पुण्य ही कल्पना आहे. जर पापच नसेल तर पुण्य देखील नसेल. अशा भावनेवर अशा भूमिकेवर तो हळूहळू येतो. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, संसाराचा त्याग न करता. हे हरी हरी म्हणता येतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चला आपण थोडा वेळ नाम घेऊया. आपल्यापाशी श्रद्धा आहे, खरंच आपल्यापाशी श्रद्धा आहे, पण श्रद्धेमध्ये देखील आपण कदाचित कमी अधिक असू शकू. आपल्यापाशी जेवढी श्रद्धा आहे तेवढ्या श्रद्धेने आपल्याला सुरुवात करायची आहे. श्रद्धेने सुरुवात करताना कुठलाही तर्क काय होणार आहे या प्रयत्नांनी, हा तर्क आपल्याला नको आहे. तर्काचा अडथळा न येता विश्वासाने आपल्याला हरी हरी म्हणायचं आहे. मी सांगतो माझ्या पाठोपाठ आपण नाम घेऊया. जसं आईला हाक मारल्यानंतर आई धावत येईल न येईल असा तर्क मूल लढवत नाही, श्रद्धेनीच हाक मारतं, तशा श्रद्धेने आपल्याला नाम घ्यायचं आहे. ओम राम कृष्ण हरी. कृष्ण हरी। अतिशय श्रद्धेनी नाम घेत असताना आपण ज्याचं नाम घेतो आहोत त्याला आपल्या मनश्चक्षूंसमोर आणण्याचा आता आपण प्रयत्न करू। सुंदर ते ध्यान उभे, विटेवरी कर कटावरी ठेवो निया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे जी ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी, विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहेन श्रीमुख आवडीने, श्रद्धेनी नाम घेऊ आणि हे सगुण समोर पाहत नाम घेऊ। ॐ राम कृष्ण हरी। ॐ राम कृष्ण हरी। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया, राम कृष्ण हरी। तुळशी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, राम कृष्ण हरी। तुका म्हणे माझे हेच। सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, ओम राम कृष्ण हरी। जो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्मा तो विटेवर उभा आहे। त्याच्या योगानी त्याचं जे खरं स्वरूप आहे अव्यक्त निराकार त्या स्वरूपाची आठवण ठेवत नाम घेऊ। जो सर्व जगताचा आदि पुरुष आहे अनादि अनंत अव्यय अक्षय सर्वव्यापी सर्वस्पर्शी सर्वांच्या आत बाहेर भरून राहिलेला असा परमात्मा, ओम राम कृष्ण हरी। अशा निर्गुण निराकार परमात्म्याचा आपल्या शुद्ध जाणीवेला स्पर्श होतो आहे, आपलं अस्तित्व देखील त्या स्पर्शाने निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद असं होऊन गेलेलं आहे। राम कृष्ण हरी।
कृष्ण हरी। आपलं मन, चित्त, अंतःकरण, अहंकार, बुद्धी या भावामध्ये विरघळून गेलेली आहे। सुख दुख, निंदा स्तुति, लाभ अलाभ, पाप पुण्य या भावना ज्या देहाशी निगडित आहेत त्या देहाची जाणीव देखील अस्तित्वामध्ये नाहीशी झालेली आहे। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण हरि हरि। हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा। हरी हरी असं मुखानी म्हटल्यानंतर जे पुण्य जमा होतं त्या पुण्याची गणना करायला कोण शिल्लक राहतं याचं खरं निरूपण हे आहे। आत्ता जे आपण नाम घेतलं ते त्याचं खरं निरूपण आहे। शब्दाच्या अंगाने काहीही कितीही सांगता येईल, पण ज्ञानेश्वर महाराजांना जे म्हणायचं आहे ते अनुभवाच्या अंगाने हे अशा पद्धतीचं आहे। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। स्वामी जी नारायण।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।